राज्यावर बसून धर्म राज्याची संकल्पना प्रत्यक्ष अस्तित्वात आणणं ही गोष्ट भगवंतांनी घडून आणली. स्वतः भगवंतांनी आपल्या पाणशेजन्य शंखातून युधिष्ठिरावर अभिषेक केला. राज्याचा कारभार चालवण्यासाठी युधिष्ठिरानं काही नियुक्त्या केल्या. भीमसेन युवराज पदावर नियुक्त करण्यात आले. विदुरंग मंत्रणा आणि संधी विग्रहवादी राजकार्य सोपवण्यात आले. परचक्राचं निवारण, दुष्टांचं दमन अशा प्रकारची कार्य अर्जुनाकडे दिली गेली. सैन्याची गणना, वेतन, देखभाल हे नकुलाकडे सोपवलं गेलं आणि राज्याचं रक्षण करण्याचं कार्य सहदेवाला दिलं गेलं. युद्धामध्ये मरण पावलेले सर्व आप्त संबंधी अन्य राजे यांची श्राद्ध कर्म देखील उघडली. ब्राह्मणांचा अतिथींचा सत्कार करण्यात आला. त्यांना दान दिली गेली. अशी सर्व कर्म होत असताना एके दिवशी प्रातकाळी धर्मराज युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांकडे गेले. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण ध्यानाला बसलेले होते. त्यांचं अतिव सुंदराचं दर्शन युधिष्ठिरांनी घेतलं. त्यांनी सांगितलं की नीलमेघा समान कांती आहे. मणिकांचन भक्ती आसनावर बसलेले आहे. त्यांच्या श्याम शरीरावर रेशम पितांबर परिधान केलेले सुवर्ण जलित नील मण्यात असेल असे भगवान ईश्वराने पाहिले. त्यांच्या वक्षस्थळावर कौस्तुभ मणी भगवंतांची शोभा वाटत होता. युधिष्ठिराला वाटलं की मानव रूपात असणारा विष्णू आपण पाहतो आहोत. त्यांनी श्रीकृष्णांना विचारलं की अत्यंत बुद्धिमान लोकांमध्ये देखील श्रेष्ठ असणारे आहे अस्तुका, तुझी रात्र सुखाने व्यतीत होते आहे ना, तुझी सर्व इंद्रिय प्रसन्न आहेत ना, तुझ्या कृपेने आम्ही राज्य प्राप्त केलेलं आहे, ही काही सुखी आमच्या अधिकारात आली आहे. तू तुम्ही लोकांचं आश्चर्य आणि पराक्रम स्थान आहे. तुझ्याकडे आम्ही विजय आणि उत्तम यश प्राप्त केलेलं आहे. धर्मापासून देखील आम्ही जरूरग्रस्त झालो नाही. युधिष्ठिर असं बोलत होता तर श्रीकृष्ण उत्तर देत नव्हते. युधिष्ठिराला लक्षात आले की ते समाधी युधिष्ठिर शेवटी भगवंतांना म्हणू लागला की ते देवदेवा भगवंता निवांत ठिकाणी ठेवलेल्या दीपज्योतीप्रमाणे तू निष्कप असा दिसतो आहे. जणू पाषाण मूर्ती समज आहे असं मला वाटत आहे. आणि युधिष्ठिर प्रार्थना करू लागला की मी जर ऐकण्याला अधिकारी असेल आणि काही गोपनीय रहस्य नसेल तर या ध्यानाचं यथार्थ तत्व मला समजवून सांगावं. भगवंत जागे झाले ही प्रार्थना ऐकून मन बुद्धी आणि इंद्रियांना परत आपल्या स्थानी स्थापून म्हणजे परत देहभावावर येऊन श्रीकृष्ण स्मितपूर्वक युधिष्ठिराला म्हणाले की शरण शरीरावर निघले आणि निधन चाललेल्या अग्निप्रमाणे त्यांचं तेज हळूहळू कमी होत आहे असे पुरुष किंवा भीष्म यावेळेला माझं ध्यान करत आहे असं असल्यामुळं माझंही मन त्यांच्याकडे लागलेलं होतं. हे ध्यानाला बसलेलं होतं. भीष्मांचाही शेवटचा काळ आलेला होता आणि या शेवटच्या काळामध्ये भगवंतांचं स्मरण करत भीष्म निघून राहिलेले होते आणि त्या भीष्मांचं ध्यान मी करतो आहे असं भगवंता एकावरती म्हणत होते. आणि असं वारंवार म्हणत श्रीकृष्णाने भीष्मांच्या जीवनात मी त्या तपस्या पराक्रम शास्त्र ज्ञान अशा अनेक महनीय प्रसंगांचा उल्लेख केला. शेवटी युधिष्ठिराला म्हणाले हे भीष्म जेव्हा आपल्या कर्मानुसार स्वर्ग लोकात निघून जातील तेव्हा ही पृथ्वी चंद्र नसलेल्या रात्रीप्रमाणे श्रीजीर्ण होऊन जाईल. म्हणून हे युधिष्ठिरा गंगानंदन भीष्मांकडे जाऊन तुझ्या मनात जे काही प्रश्न विचारायचे असतील ते त्यांना प्रणामपूर्वक तू विचार. आणि युधिष्ठिराने काय विचारावं तेही भगवंत सुचवायला लागले. भगवंत म्हणाले की धर्म अर्थ काम मोक्ष या चारही विद्या सतत होता म्हणजे यज्ञ करता उद्गाता ब्रह्मा आणि अद्वैत यांच्याशी संबंधित यज्ञ आणि कर्म चारही आश्रमांचे धर्म तसंच संपूर्ण राजधर्म तू विश्वांना विचार. युधिष्ठिरांनी हे सर्व मान्य केलं पण युधिष्ठिर श्रीकृष्णांना आपल्या बरोबर यावं असा आग्रह करू लागला. तो म्हणाला की उत्तरायण सुरू होता कृष्ण देव लोकांना निघून जातील त्यावेळेला त्यांना तुमचं दर्शन झालं पाहिजे. ते भीष्मांना देखील महान लाभकारी ठरेल कारण तुम्ही आदि देव आहात. तुम्ही क्षर अक्षर पुरुष आणि पुरुषोत्तम देखील आपणच आहात. ब्रह्ममध्ये निधी तुम्ही आहात. श्रीकृष्णाने सातुजीला आपला रथ तयार करायला सांगितला. त्याप्रमाणे सातवी दारुकांनी भगवंतांचा रथ तयार करून आणला आणि त्या रथातून श्रीकृष्ण सातवी दुसऱ्या एका रथातून युधिष्ठिर अर्जुन तिसऱ्या एका रथातून भीमसेन नकुल सहदेव चौथ्या रथातून कृपाचार्य विवेकू संजय असे सर्वजण कुरुक्षेत्राकडे निघाले. भीष्म शरपंजन पडले होते त्या स्थानाजवळ ते आले तेव्हा त्यांनी सांगितलं की भीष्मांच्या अवधीमधून व्यासांसह आपण महर्षी बसलेले आहेत. तिथे पोहोचल्यावर श्रीकृष्ण सात्यकी आणि सर्व बांधवांनी त्या महर्षींना प्रणाम केला. भीष्मांना अभिवादन केलं. प्रथम श्रीकृष्णांनी भगवानांना काही कुशल प्रश्न विचारले आणि श्रीकृष्ण भीष्मांना म्हणाले की सर्व प्राण्यांचे जन्म मृत्यू हे प्रारब्धाच्या अधीन असतात हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. कारण देवांनाही उपदेश करायला तुम्ही समर्थ आहात. नंतर श्रीकृष्णांनी भीष्मांच्या अधिकाराचं आणि गुणवत्तेचं विस्ताराने वर्णन भीष्मांच्या समोर सर्व बांधवांच्या समोर आणि महर्षींसमोर असे केलं आणि सर्व धर्माचे भांडारच आपण आहात असं श्रीकृष्ण भीष्मांना म्हणायला लागलं. श्रीकृष्णांनी भीष्मांच्या ब्रह्मचर्याचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख केला. भीष्मांच्या पराक्रमाचं वर्णन केलं. भगवान म्हणाले की मनुष्यांमध्ये तुमच्यासारखा गुणांनी युक्त असा अन्य पुरुष मी या पृथ्वीवर ना पाहिलेला आहे ना ऐकलेला आहे. तरी भगवान भीष्मांना म्हणाले की हा ज्येष्ठ पांडव आपल्या जाती बांधवांच्या वर्णाने फार शोक संतप्त आहे. तर हे भीष्मा तू याचा शोक दूर करावा. भीष्मांच्या सर्व प्रकारच्या धर्मज्ञानाचा त्यांनी पुन्हा एकदा गौरवपूर्ण उल्लेख केला. श्रीकृष्णांकडून आपले गौरवाचे उद्गार भीष्मांनी ऐकले. त्यांचं हृदय भक्तिभावानी भरून आला. तुमची काय डोळे निघून तसेच शांत ते करून राहिले. नंतर आपलं मंडप किंचित वर उचलून हात जोडून श्रीकृष्णांकडे पाहून श्रीकृष्णांची स्तुती करायला भीष्मांनी सुरुवात केली. सर्व लोकांची उत्पत्ती आणि हृदयाचं अधिष्ठान असलेल्या हे श्रीकृष्ण तुला नमस्कार असे असं भीष्म तू सृष्टीकर्ता आणि सृष्टीचा सौमर्ता आहे. हे श्रीकृष्ण तू अपराजित आहे. विश्वाचा कर्त्या अशा तुला माझा नमस्कार असो. हे विश्वसंभवा तुला नमस्कार असो. पंचभूतांचा पवित्र असणाऱ्या सर्व प्राण्यांना मोक्ष स्वरूप असणाऱ्या तुला नमस्कार असो. हिंदू लोकात व्याप्त असलेल्या तुला नमस्कार असो. हे त्रिगुणा पिता तुला नमस्कार. योगेश्वरा तुला नमस्कार. तूच सर्वांचा परम आधार आहे तुला नमस्कार. भीष्मांनी भगवंतांची स्थिती आरंभली. भगवंतांच्या रूपांचं वर्णन ते करायला लागले आणि भगवंतांना वारंवार नमस्कार करू लागले. भीष्मांना त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांमध्ये परमेश्वराचं सनातन व्यापक विश्वरूप दिसत होत. त्या रूपाचं वर्णन भीष्मांनी केलं आणि म्हणाले की मी तुला शरण आलेलो आहे. मी तुझा भक्त आहे. मी अभिष्ट गतीला प्राप्त होऊ इच्छितो. हे कमल नयना माझ्यासाठी जो कल्याणकारी मार्ग आहे त्याचा संकल्प तू कर. भगवान श्री कृष्ण महाराज जी ने पूर्व से लिखा तुझे माता के समीप फरार किया है तुला माता ठिकाणी माझ्या दिव्य रूपाचे दर्शन घडवलं. तू माझा भक्त तर आहे पण तुझा स्वभाव खरा आहे. तू सुंदरीय प्रजमात तत्पर आहे. तपस्या सत्य आणि दान यात तू नेहमी तत्पर राहिला. तू परम पवित्र आहे हे तुम्हाला आपल्या तपोबलाने माझे दर्शन करायला मी पात्र आहे. तुझ्यासाठी असे दिव्य लोक उपलब्ध आहेत की जिथून या लोकांमध्ये परत यावं लागत नाही. भगवान म्हणाले की हे वीर भीष्मा तू परलोकात निघून गेल्यावर सारं ज्ञान सुलुप्त होऊन जाईल. म्हणून हे सर्व लोक तुझ्याजवळ धर्माचं विवेचन ऐकण्यासाठी आलेले आहेत. हा सत्यपरायण निधी बंदीजनांत शोकांनी आपलं सगळं शास्त्र ज्ञान गमावून बसलेलं आहे. म्हणून तुझ्याला धर्म अर्थ आणि योग यांनी युक्त अशी यथार्थ वचन सांग याचा शोक तू दूर कर. भीष्म म्हणाले की हे लोकनाथा सगळं ज्ञान तुझ्याच ठिकाणी तर प्रतिष्ठित आहे. तू असताना तुझ्या समोर मी काय सांगणार. शिवाय बाणांमुळे माझं शरीर पिढा पावलं आहे. माझी गात्र शिथिल झालेली आहे. अशा परिस्थितीत माझे दोन्ही काम करेन अशी झालेली आहे. आपल्या शारीरिक दुर्बलतेचं भीष्मांनी वर्णन करून श्री कृष्णांना भीष्म म्हणू लागले की असं सगळं असल्यामुळे तुम्ही स्वतःच धर्मराजाच्या हिताचं जे आहे ते सांगा. तुम्ही सर्व शास्त्रांचेही शास्त्र आहात. श्री कृष्णा तू जगाचा कर्ता आणि सनातन पुरुष आहे. तू असताना माझ्यासारखा कोणी मनुष्य उपदेश करणं शक्य नाही. गुरु उपस्थित असताना शिष्य उपदेश करण्याचा त्याचे अधिकारी असतो का. भीष्मांचे हे अत्यंत विनयपूर्ण उद्गार ऐकून भगवंत म्हणाले की तू म्हणतोस ते तर असली तर संकट आहे. बाणांच्या आघाताने होणाऱ्या व्यथेच्या निवारणाकरता मी तुला प्रसन्नतापूर्वक वरच गंगा नंदना आता तुला ग्लानी येणार नाही ती मोठा येणार नाही. तुझ्या शरीराचा दाह होणार नाही. ती रोग तुला सतावणार नाही. भूक आणि सहान याचेही कष्ट तुला होणार नाही. शारीरिक पीडा दूर होण्याविषयी आता वर दिल्यावर शास्त्र संपन्न ज्ञान संपन्न होईल. प्रदेशात अधिकारी होण्याविषयी देखील श्रीकृष्णाने भीष्मांना वर दिला. ते म्हणाले की तुझ्या अंतःकरणात संपूर्ण ज्ञान प्रकाशित होईल. कोणत्याही विषयात तुझी वृत्ती कुठलीच राहणार नाही. तुझं मन रजतमानने रचित असं राहील. सदा तू तत्वगुणात स्थिर राहशील. तू ज्यादा धर्मयुक्ताने अर्थयुक्त विषयांचे चिंतन करशील त्या त्या विषयाची बुद्धी अग्रेसरच राहील. तू दिव्यदृष्टी प्राप्त करून सर्व प्रकारच्या प्राण्यांना पाहू शकशील. इतकंच नाही तर संपूर्ण जीवसमुदायाला निर्मळ पाण्यात माशाला पाहावं तसं यथार्थ रूपात तू पाहू शकशील. सर्व वरप्रधानामधून भीष्मांचा अधिकार सर्वांना स्पष्ट व्हायला लागला. आणि श्रेष्ठ प्रसिद्ध ज्ञान सांगण्यासाठी त्या व्यक्तीच्या ठिकाणी कोणकोणत्या गुणांची अपेक्षा भगवंत करतात याचंही यथार्थ दर्शन सर्वांना होऊ लागलं. नंतर थोड्या वेळातच सूर्य अस्ताचलाकडे चाललेला पाहून सर्व महर्षी उठले. श्रीकृष्ण विष्णू युधिष्ठिर यांना त्यांनी निरोप मागितला. पांडवांचे श्रीकृष्णांनी त्यांना प्रणाम केला. ते सर्व धर्मपरायण ऋषी आम्ही पुन्हा उद्या इथे येऊ असं सांगून आपापल्या इष्टस्थानांकडे निघून गेले. उद्या श्रीकृष्ण आणि पांडवांनी भीष्मांची आज्ञा घेतली, त्यांना प्रदक्षिणा केली आणि सर्वजण आपापल्या रथांमधून हस्तिनापुराकडे निघाले. भीष्मांची आज्ञा घेऊन पांडवांसह भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरात आले. दुसऱ्या दिवशी भीष्मांकडे जाण्याचा संकल्प पक्का होता. भीष्म युधिष्ठिराला उपदेशाचा प्रारंभ दुसऱ्या दिवशी करणार होते. रात्रीच्या विश्रांतीनंतर अर्धा प्रसाद रात्र उरलेले असताना भगवंत जागे झाले आणि त्यांनी प्रातकाळी दैवाने आधुनिक अशी कर्तव्य पार पाडली. वैशंपायन ऋषी जन्मय जयाला सांगताय की तदनंतर मधुसूदन भगवान एका सुंदर शयनावर झोपले. अर्धा प्रहर रात्र उरली असताना चालू झाले. नंतर ध्यानात स्थित होऊन त्या माधवांनी संपूर्ण ज्ञानाला प्रत्यक्ष केलं. आपल्या सनातन ब्रह्मस्वरूपाचं चिंतन काही काढलेलं नसते. त्यावरून अनेक स्तुती पाठक मधुर कंठाचे अत्यंत उत्तम गाणारे असे संत मागध बंदीजन विश्व निर्मात्या प्रजापालक अशा भगवान वासुदेवाची स्तुती करताना ऐकू येऊ लागले. विणा प्रणव शंख मृदुंग मृदुंगे अत्यंत मनोरम सूर ऐकू येऊ लागले. त्यानंतर श्रीकृष्णांनी स्नान केलं आणि गायत्री मंत्राचा जप केला. हात जोडून अग्नीच्या समीप जाऊन बसले. अग्निहोत्र केल्यानंतर भगवंतांनी चारही वेदांच्या ज्ञात्या सहस्र मित्रांना प्रत्येकी 1000 गायी दान केल्या. त्यांच्याकडून वेदमंत्रांचा पाठ आणि स्वस्ती वाचन करावं. मंगळी वस्तूंना स्पर्श करून भगवान श्रीकृष्णांनी स्वस्थ दर्पणात आपलं मुख दर्शन घेतलं. नंतर सात्यजीला म्हणाले की राजप्रसादात जा, युधिष्ठिर भीष्मांच्या दर्शनासाठी तयार झालेले आहेत का ते पहा. सात्यजीने युधिष्ठिराला सांगितलं की भगवान वासुदेवांचा रथ सिद्ध झालेला आहे, ते लवकरच भीष्मांकडे जाणार आहे. या उपयोग तुम्हाला जे उचित वाटतं ते तुम्ही करा. युधिष्ठिराने अर्जुनाला रथ सिद्ध करायला सांगितलं. सर्व पांडव एकाच रथावर आरूढ झाले. श्रीकृष्णांच्या निवासस्थानी गेले. तिथून श्रीकृष्ण सात्यकी एका रथावर बसून सर्वजण निघाले. अत्यंत वेगाने ते सर्वजण भीष्मांच्या सन्निध जाऊन पोचले. त्यांनी पाहिलं की या नारद आधी अनेक महर्षी भीष्मांना वेढून बसलेले होते. रथातून उतरून भगवान श्रीकृष्ण सर्व पांडव सात्यकी त्यांनी आपले उजवे हात उंचावून सृष्टींच्या प्रती आदर भाव प्रकट केला. रुद्राक्षांनी युद्धातून वाचलेले अन्य राजे देखील तिथे येऊन पोहोचले. देवर्षी नारदांनी थोडा वेळ विचार केला. सर्वांना उद्देशून म्हणाले की तुम्ही सर्व यावेळी गंगानंदन भीष्मांना धर्म आणि ब्रह्म याविषयी प्रश्न विचारा, कारण आता हे भीष्म सूर्या समान अस्त पावणार आहे. आपल्या मनातील सर्व शंका संदेह यांना विचारा. सर्वजण भीष्मांच्या जवळ आले पण प्रश्न विचारायचं साहस कोणाकडे होईना. तेव्हा युधिष्ठिर भगवंतांना म्हणाले, यदू श्रेष्ठा माधवा, तू प्रथम संभाषणाला प्रारंभ कर, तू सर्व लोकांमध्ये सर्व धर्मांचा श्रेष्ठ ज्ञाता आहे. भगवान भीष्मांजवळ गेले. प्रथम त्यांनी त्यांना काही कुशल प्रश्न विचारले. तुझी रात्र सुखाने देखील झाली नाही, तुला सर्व ज्ञातव्य विषयांचं स्पष्ट दर्शन घडवणारी निर्मल अशी बुद्धी प्राप्त झालेली आहे ना, हे निष्पाप भीष्मा, तुझ्या अंतःकरणात सर्व प्रकारचं ज्ञान प्रकाशित होते आहे ना, तुझ्या हृदयात लागू तर नाही, तुझं मन व्याकुल तर होत नाही, हे प्रश्न शिष्टाचाराला धरून तर होते, पण आदल्या दिवशी आपण दिलेल्या वरामुळं भीष्म उपदेश करण्याच्या अवस्थेत आलेले आहेत की नाही हे जाणून घेण्याचा आणि इतरांना देखील भीष्मांच्या ज्ञानाबद्दल सावध करण्याचा असा भाग श्रीकृष्णांनी उलकून घेतला. भीष्म म्हणाले की तुझ्या कृपेने माझ्या शरीराचा दाह, मनाचा मोह, थकवा, विकलता, ग्लानी, रोग सर्व दूर झालेले आहेत. आता मी भूत, भविष्य, वर्तमान तिन्ही काळांच्या गोष्टी तर हातावर ठेवलेल्या फळाप्रमाणे स्पष्ट पाहतो आहे. हे अच्युता वेदांमध्ये जे धर्म सांगितले आहेत, तसंच उपनिषदात जे धर्म सांगितले आहेत, ते सर्व तुझ्या वरदानामुळे मी प्रत्यक्ष पाहतो आहे. तुझ्या प्रसादाने मी आता कल्याणकारी उपदेश द्यायला समर्थ आहे असं स्पष्ट करून शेवटी भीष्म म्हणाले, असं असलं तरी मी हे जाणून इच्छितो की तुम्ही स्वतःच युधिष्ठिराला असा उपदेश का करत नाही. तेव्हा भगवान म्हणाले की विश्वामध्ये काही सदसत पदार्थ आहेत, हे सर्व माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहेत, पण परमेश्वराकडून उत्तम उपदेश झाला तर त्यात आश्चर्य वाढण्यासारखं काय आहे. ते म्हणाले की हे गंगा नंदना, मी तर सर्व प्रकारचा उपदेश करायला समर्थ आहे, पण मला तुझ्या महान यशाची प्रतिष्ठा करायची आहे, त्यामुळे मी आपली विशाल बुद्धी तुला समर्पित केली आहे. हे भूपाळा, जोपर्यंत पृथ्वी फिरत आहे तोपर्यंत संपूर्ण जगात तुझे अक्षय कीर्ती विचार होत राहील आणि तसं घडावं म्हणून तू उपदेश करावा असं मला वाटतं. भगवंतांचं भीष्मावर असणारं उत्तर प्रेम त्याच्यातून प्रगट होतो. भगवंत म्हणाले की माझ्या कीर्तीला तर क्षय नाहीच आहे, पण माझ्या भक्ताची कीर्ती देखील अक्षय राहावी अशी माझी इच्छा आहे. भगवान इतकंच म्हणून थांबले नाही, तर भीष्मांकडून युधिष्ठिराला जो उपदेश प्राप्त झाला त्याचा महिमा ते वर्णन करू लागले. हे भीष्मा, युधिष्ठिराच्या प्रश्नांवरून तू जे काही सांगशील ते वेद वचनांप्रमाणे या भूलोकात स्थिर नाही. जो मनुष्य तुझ्या उपदेशाला प्रमाण मानून त्याप्रमाणे जीवनात वागेल त्याला मृत्यूनंतर सर्व प्रकारच्या पुण्यकर्मांचं फळ प्राप्त होईल. भीष्मांची योग्यता भगवंतांनी पुन्हा एकदा वर्णन करून सांगितले आणि धर्म सिद्धांत सांगितला. भगवंत म्हणाले की मनुष्य पुरुषांनी असा धर्म सांगितला आहे की श्रेष्ठ विद्वान पुरुषाला जर काही विचारले तर त्यांनी श्रवणेशी लोकांना धर्माचा उपदेश करणं उचित आहे. जो मनुष्य जाणत असूनही श्रद्धापूर्वक प्रश्न करणाऱ्याला उपदेश देत नाही त्याला दुःखदायक दोष प्राप्त होतो. म्हणून हे भगतश्रेष्ठा, धर्म जाणून घेणाऱ्या आपल्या पुत्र पौत्रांना त्यांनी विचारल्यावर सनातन धर्माचा उपदेश कर, कारण तू धर्मशास्त्र बोलताय. विश्वांनी कुठे उपदेश केला तो उपदेश आपण पाहूया. त्याच्या आधी विधान साहेब
मधुसूदना माधवा
त्याच्या मस्तकाचं अवगणन केलं आणि म्हणाले की बळी हे सात शिरा यावेळी स्वस्त आहे. निर्भय होऊन मला प्रश्न दिला. युधिष्ठिराने श्रीकृष्णांना आणि भीष्मांना प्रणाम केला. सर्व गुरुजनांची अनुमती घेतली आणि प्रश्न केला की धर्मज्ञ विद्वानांचं मत आहे की राजधर्म श्रेष्ठ आहे. तुम्ही मला राजधर्माचा उपदेश करा. भीष्मांनी मग नमस्कारपूर्वक प्रवचनाला प्रारंभ केला. भीष्म म्हणाले, महान धर्माला नमस्कार. विश्वविधाता भगवान श्री कृष्णा, नमस्कार. मी आता ब्राह्मणांना नमस्कार करून शाश्वत धर्म सांगायला प्रारंभ करतो. भीष्मांनी राजधर्माचं अत्यंत विस्ताराने वर्णन केलं. युधिष्ठिर अजून अजून प्रश्न विचारत असेल आणि पूर्वीच्या विशेषज्ञांची मतं सांगत असेल. त्यांच्यातील संवाद चर्चा सांगत प्राचीन कथांचं वर्णन करत भीष्म युधिष्ठिराचं समाधान करतात. राजधर्मांप्रमाणेच आपण धर्म, मोक्ष धर्म, दानधर्म याविषयी देखील विश्वांनी विस्तारपूर्वक विवेचन निरूपण केलं. हे प्रवचन विवेचन अनेक दिवस चाललेलं होतं. प्रतिदिन सायंकाळी सर्वजण हस्तिनापुराला परत जात दुसऱ्या दिवशी सकाळी विश्वांकडे गेले. सर्व धर्मांचा उपदेश करून झाल्यावर भीष्म जेव्हा मौन राहिले तेव्हा सर्व राजमंडळ काही काळ चित्रासारखं स्तब्ध होऊन गेलो. श्री व्यासांनी भीष्मांना म्हणलं की आता युधिष्ठिर शांत आणि संदेहरहित झाला आहे. तर त्याला श्रीकृष्ण आणि सर्व राजे यांच्यासह हस्तिनापुराला जाण्याची आपण आज्ञा द्यावी. भीष्मांनी सर्वांना जाण्याची आज्ञा दिली. युधिष्ठिराला यथायोग्य उपदेश करून भीष्म म्हणाले की सूर्य दक्षिणायनातून निवृत्त होऊन उत्तरायणात येईल तेव्हा तुम्ही सर्वजण पुन्हा माझ्या जवळला. ज्यावेळेस ठीक आहे असं म्हणून युधिष्ठिराने भीष्मांना प्रणाम केला आणि ते सर्वजण हस्तिनापुराकडे गेले. महाभारतकार असे सांगतात की यानंतर 50 रात्री गेल्यावर उत्तरायण प्रारंभ झाल्याचं पाहून युधिष्ठिर सर्व राजकांना बरोबर घेऊन हस्तिनापुराच्या बाहेर पडला. त्यांनी अगोदरच भीष्मांच्या आरोग्य संस्कारासाठी आवश्यक सामग्री पाठवली होती. युधिष्ठिराबरोबर सर्व पांडव, धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, विदुर, युयुत्सु, श्रीकृष्ण, सात्यकी असे होते. भीष्मांच्या स्थानाजवळ ते गेले तेव्हा तिथं देवर्षी नारद, महर्षी व्यास, अतिक देवल आदी ऋषी अधिक येऊन बसलेले होते. भीष्मांना म्हणाला की मी युधिष्ठिर तुम्हाला नमस्कार करता, तुमची काय सेवा करू ते सांगा. भीष्मांनी डोळे उघडून सर्वांकडे पाहिलं आणि म्हटलं की युधिष्ठिरा, तू मंत्र्यांसह इथं आलात हे सांगत झालं. भगवान सूर्य उत्तरायणात परत आलेले आहेत. चंद्रमानानुसार माघ सुरू झालेला आहे, त्याचा शुक्ल पक्ष चालू आहे, त्या महिन्याचे इंद्र भाग शेष आहे. महिज्ञान असं म्हणतात की याचा अर्थ की माघ शुद्ध अष्टमी. भीष्मांनी धृतराष्ट्राला जवळ बोलवलं आणि धृतराष्ट्राला त्यांनी काही उपदेश केला. त्यानंतर भीष्माने सर्व ऐतिहासिक गोष्टींमधून आपलं मन काढून घेतलं, भगवंतांची स्तुती करायला सुरुवात केली. भगवंत देव निर्देश विक्रम नमस्तुभ्यं शंकर शंकर प्रदागर वासुदेवो हिरण्यात्मा पुरुष सविताविराट जीवभूतो निरुपत्वं परमात्मा सनातना. अशा प्रकारे स्तुती करून पांडवांचं रक्षण करायला भीष्माने वासुदेवाला प्राप्त झाला. रक्षाश्च ते पांडवेला भवान येषां परायणम. हे प्रभो, या पांडवांना तुम्ही परम आश्रय आहात, पांडवांचं रक्षण करा. यत कृष्ण तथो धर्मा यतो धर्म तथो जया. हे मी दुर्योधनाला आधीच सांगितलेलं होतं आणि सांगितलेलं होतं की पांडवांशी सत्य कर, पण त्या दुर्बोधी दुर्योधनांचं मानलं नाही असं सांगून भीष्म श्रीकृष्णांना म्हणाले की तू पुराण ऋषी नारायण आहे आणि अर्जुन नर आहे हे सर्व मी जाणतो. देवर्षी नारदांनी मला हे सांगितलेलं आहे. शेवटी भीष्म म्हणाले, श्रीकृष्णा आता तू मला आज्ञा दे, मी या शरीराचा परित्याग करून तुझी आज्ञा मिळाल्याने मला सर्व गती प्राप्त होईल. त्यावर भगवान म्हणाले की पृथ्वी पालक महातेजस्वी भीष्म, मी तुला आज्ञा देतो की तू वसू लोकांचा जीवलोकी पूजा करून तुमची कधी पाप घडलेलं नाही. तू मार्कंडया समान पितृभक्त आहे म्हणून मृत्यू दासाप्रमाणे तुझा अधीन आहे. भगवान श्रीकृष्णाने अनुज्ञा दिल्यावर भीष्माने योग प्रक्रियेने शरीराची सर्व द्वारे बंद केली. त्यांचे प्राण ब्रह्मरथ भरून आकाशात निघून गेले. वैशंपायन मुनी सांगतात की जनमेजया अशा प्रकारे भरत वंशाचा भार वाहणारे शांतनु नंदन भीष्म भीष्मांना जलांजली देऊन युधिष्ठिर गंगेच्या तटावर गेला. शोकाकुल होऊन तो धरणीवर अक्षरशः कोसळला. सर्व पांडव शोकमग्न झाले. भगवान युधिष्ठिराला म्हणाले की तू असं करू नको, मनुष्य जर मृता विषयी अधिकाधिक शोक करत राहील तर त्या योगाने अगोदर मृत्यू पावलेल्या त्यांच्या पिता महाअधिकांना फार ताप होतो. शोक होत योग्य दानादी कर्म करून देव इतर अतिथी अतिशय सर्वांना संतुष्ट कर, राज्यकारभार सांभाळ. पण युधिष्ठिर तपोवनात त्यांनी आज्ञा भगवंतांजवळ मागायला. युधिष्ठिराच्या मनात चुकूनच भीष्म द्रोण कर्ण यांच्या वधाने अशांती होती, पापाचं भय देखील होत. तो म्हणाला की ज्या कर्मांमुळे मला आपल्या या क्रूरतापूर्ण कर्मांच्या फळापासून सुटका मिळेल आणि जेणेकरून माझं मन शुद्ध होईल असं काही कर. या म्हणाले की तुझी मृत्यू अजून शुद्ध झालेली नाही, असं असल्यामुळे तू परत परत अविवेकाने मोहात पडतो आहे. कठोर शब्दांनी व्यासांनी युधिष्ठिराला कारण केलं शेवटी जात म्हणाले की तू जर स्वतःला युद्धरूपी पापकर्मांचं प्रधान कारण मानत असेल तर ते पाप नष्ट होण्यासाठी तू यज्ञ कर, विशेषत अश्वमेध यज्ञ कर. युधिष्ठिराला ते मान्य झालं. त्यांनी यज्ञ करण्याचा निश्चयही केला. भगवान श्रीकृष्ण पुढे आले. त्यांनी युधिष्ठिराला उपदेश केला. श्रीकृष्ण म्हणाले की कुटिलता मृत्यूचं स्थान असून सरलता हे ब्रह्मप्राप्तीचं स्थान आहे. आणि ही गोष्ट नीट समजून घेणं हाच ज्ञानाचा विषय आहे. तू आपलं कर्तव्य कर्म पूर्ण केलं नाही, अद्याप शत्रूंवर विजय मिळवला नाही, किंवा शत्रू तर शरीरात तपलेला आहे. भगवंतांचा रोग आत जळून राहिलेल्या कामक्रोध मोहादी विकारांकडे आहे. त्या अनुरोधाने भगवंत म्हणाले की दोन प्रकारचे रोग होतात, एक शारीरिक दुसरा मानसिक. पण हे दोन्ही परस्परांच्या सहयोगाने उत्पन्न झालेले असतात. या तिघींची जर समानता असेल शीत उष्ण आणि वायू या शरीराच्या गुणांची तर ते स्वस्थतेचं लक्षण असतं. रजतम तत्व हे अंतःकरणाचे गुण आहेत. त्यांची समानता किंवा साम्यावस्था असेल तरच मानसिक स्वास्थ्य राहतं. भगवान म्हणाले की द्रोण भीष्म यांच्याशी युद्ध तर संपलं. आता तुला एकट्याने आपल्या मनाशी युद्ध करावं लागेल. अर्थात आपल्या कर्तव्याचं पालन करत योगाचा अभ्यास करून योगाद्वारे मनाला वशीभूत करून तू मायेच्या पलीकडे जा आणि धर्माला प्राप्त कर. राज्य आधी बाह्य पदार्थांचा त्याग करण्याने सिद्धी प्राप्त होते असं वाटत असेल तर तसं शक्य नाही. सुखाची आसक्ती असेल तर शारीरिक सुखाच्या आसक्तीच्या त्यागापासून सुखाची प्राप्ती होते. आसक्ती ही दुःखाला मूळ कारण आहे. मम ही दोन अक्षरं मृत्यूरूप समज, न मम ही तीन अक्षरं सनातन ब्रह्माच्या प्राप्तीचं कारण आहे. महत्व हे मृत्यू समानच आहे आणि त्याचा त्याग हे अमोल तत्व आहे. अर्जुनाला जसा उपदेश केला तसा युधिष्ठिराला उपदेश केला तो कामसीता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका प्राचीन गाथेचा श्रीकृष्णाने उल्लेख केला. आणि त्याच्यामध्ये काम स्वतःच आपली प्रबलता कशी वर्णन करतो हे सांगितलं. शेवटी भगवान म्हणाले की तू अनेक प्रकारचे यज्ञ करून आपल्या कामाला धर्म मार्गात ला. कामाची व्यवस्था लावणं गरजेचं आहे. तिथं तुझं काम सफळ होईल. तू आता अश्वमेध यज्ञाचं अनुष्ठान कर. श्रीकृष्णांचा उपदेश ऐकून तसंच व्यासाने अगोदर केलेल्या उपदेशाचा परिणाम होऊन युधिष्ठिराने परत एकदा मानसिक दुःखांचा त्याग केला. नंतर भीष्मांचं श्राद्ध कर्म करून तो सर्वांसह हस्तिनापुरात परत आला. भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरात यानंतर देखील बरेच दिवस राहिले. या काळामध्ये आपला प्रिय सखा अर्जुन त्याच्याबरोबर अत्यंत प्रसन्नतेने ते नाना प्रकारच्या वनात आणि पर्वतावर आनंदाने विहार करण्यासाठी म्हणून गेले आणि कित्येक काळ ते अर्जुनाबरोबर राहिले. त्यावेळेला अर्जुनाला अनेक प्रकारच्या सिद्धांतांनी भरलेल्या अशा मधुर कथा भगवंतांनी सांगितल्या. पुत्र शोकाने संतप्त झालेल्या अर्जुनाचं मन शांत झालं. या काळात ते दोघंही इंद्रप्रस्थाला जाऊन मयूरसभेत वास्तव्य करून किती राहिले. भगवान श्रीकृष्णांच्या सहवासात आनंदाने राहत असताना एके दिवशी अर्जुन भगवंतांना म्हणाला की हे देवकी नंदना, युद्धाच्या वेळेला मला तुझ्या महात्म्याचं ज्ञान आणि ऐश्वर्य स्वरूपाचं दर्शन तू करवलेलं होतं. पण त्यावेळेला तू केलेला ज्ञानाचा उपदेश ज्यावेळेला माझं चित्त विचलित झाल्यामुळे नष्टप्राय झालेलं आहे. त्यामुळं ते ज्ञान ऐकण्याची मला वारंवार उत्कंठा होते आहे. त्याच्यातच तू लवकरच द्वारकेला जाणार आहेस तर मला ते सर्व विषय तू परत एकदा ऐकव. विद्वान असं म्हणतात की ते ज्ञान नष्ट झालं असं अर्जुनाने म्हटलेलं असलं तरी परमार्थाने परमार्थत ते नष्ट झालं असं समजू नये. तर भूय कथय तृतीयी शृण्वतो नास्ति मे मृतम हे अमृततुल्य ज्ञान भगवत मुखाने पुन्हा पुन्हा ऐकण्याची इच्छा अर्जुनाला झाली. इतपतच अर्थ घ्यावा. भगवंतांच्या पुढील उच्चारा देखील या विस्मरणाबद्दल अप्रसन्नता व्यक्त झालेली आहे ती देखील एवढ्यापुरतीच समजावी. भगवान म्हणाले की त्यावेळेला तुला अत्यंत गोपनीय ज्ञानाचं मी श्रवण करवलेलं होतं. माझ्या स्वरूपभूत सनातन पुरुषोत्तम तत्वाचा मी तुला परिचय करून दिला होता. संपूर्ण नित्य लोकांचं वर्णनही केलेलं होतं. पण तू त्या उपदेशाचं नीट ग्रहण केलं नाही हे मला अत्यंत अप्रिय आहे. आता मला देखील त्या गोष्टींचं कृतेपणाने स्मरण नाही. त्यावेळेच्या भावनेप्रमाणे आणि तेव्हा योगस्थित असल्यामुळे तो उपदेश मी तुला केला होता तो आता मी तुला यथावत परत सांगू शकत नाही. त्यावेळेला मी योगयुक्त होतो अर्थात ब्रह्मतत्वाशी एकरूप होतो आणि एकरूप होऊन परमात्मा तत्वाचं वर्णन मी करत होतो. असं म्हणून श्रीकृष्ण म्हणाले की त्या भूमिकेवरून जरी नाही तरी त्या विषयीचं ज्ञान तुला व्हावं या त्याची तुला एक प्राचीन इतिहास सांगतो. असं म्हणून त्यांनी अनेक विध कथा प्रसंग आणि संवाद याच्या माध्यमातून अर्जुनाला यापूर्वक सविस्तर उपदेश केला. हा उपदेश अनुगीता या नावाने प्रसिद्ध आहे. अनुगीतेमध्ये झालेला हा जो उपदेश आहे हा उपदेश आपण पुढच्या वेळेला पाहू. भगवंतांचं जीवन आणि कार्य जवळपास संपलेलं आहे. श्रीकृष्ण चरित्र देखील जवळपास समाप्तीला आलेलं आहे. अजून काही काळात ते संपेल तरी देखील भगवंतांचं अत्यंत रोचक असं चरित्र त्यांनी देह ठेवला इथपर्यंत खूप वेध लावत. ही अनुगीता भगवंतांनी अर्जुनाला सांगितली आणि या अनुगीतेच्या माध्यमातून भगवंतांनी अर्जुनाला पुन्हा एकदा उपदेश केला. त्यांच्या काळात अश्वमेध यज्ञ नंतर झाला. भगवंत हस्तिनापूरला निघून गेले. परीक्षिताचा जन्म झाला. जन्मत मृत पालक आपण जन्म झालेल्या परीक्षिताला भगवंतांनी आपल्या सामर्थ्याने परत जिवंत केलं आणि नंतर भगवंत जे हस्तिनापूर करून गेले ते परत द्वारकेहून हस्तिनापुरात आले नाही असं वर्णन आहे. परत आल्याचं कुठेही वर्णन नाही. परत त्यांची आणि पांडवांची भेट झाल्याचं देखील वर्णन नाही. भगवंतांनी जे जीवन ठरवलेलं होतं ते जीवन जवळपास सफल होत आलेलं होतं. त्यांचा यानंतरचा जो काळ आहे तर तो काळ पुनर्जन्म अल्प त्याच्यातली उद्धवाला भगवंतांनी केलेला जो उपदेश आहे उद्धव गीता या नावाने पुढं तो लौकिकाला आला प्रतिकूला आला. यथा क्रम भगवंतांनी आपलं लीला चरित्र संपवलं. माझी अशी कल्पना आहे की आपण भगवंतांच्या या दिव्य चरित्राच्या अगदी शेवटच्या अशा टप्प्यावर आलेले आहोत. परम पवित्र असं हे लीला चरित्र जवळपास 2.5 वर्ष 7 सालापासून होत आहे. 10 साल सुरू झालं. आपण ऐकतो आहोत या चरित्राची थोडी अवर्णनीय अशी आहे. सर्व चरित्र सांगून झाल्यानंतर चरित्रामध्ये असणाऱ्या गुणांचा विश्लेषणात्मक आढावा घेणार आहे. त्यावरून प्रसंग जसे पाहिले तसे त्या प्रसंगांमधून भगवंतांचे जे गुणविशेष दोघवतात ते गुणविशेष आपण पाहणार आहोत आणि मग ते चरित्र संपवू. हरि ओम सत्त. आपण शांत डोळे मिटून बघूया.
Thank you.